श्री दासबोध दशक 11वा भीम दशक समास 7वा चंचल नदी
श्री राम चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करे जगा प्रचित रोकड़ी पाहागा अन्यथा नवे केवल अचंचली निर्माण जाली अधोमुखे बड़े चालीले अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी वळणे वाकणे भोवरे उकळ्या तरंग झरे लादा लाटा कातरे ठाई ठाई शुष्क जळाचे चळाळ धारा धबाबे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी हेण फुगे हे लावे सैरा वैरा उदक धावे थेंब फुई मोजावे अणुरेणु किती वो साणे वाहती उदंड झोतावे दरकुटे दगड खडके बेटे आड वळसा उठे मृदभूमी तुटोन गेल्या कठीण तैशाची राहिल्या ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये एकते वाहतची गेले एक वळशामध्ये पडिले एक साकडीत अडकले अधोमुख एक आपट आपटोच गेली एक चिरड चिरडोच मेली किती एक ते फुगली पाणी भरले एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप तेथे ब्रह्मादिकांची भुवने ब्रह्मांड देवतांची स्थाने उफराटी गंगा पाहाता मिळणे सकळास तेथे त्या जळायसे नाही निर्मळ त्या जळायसे नाही चंचळ आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्वकाळी स्वर्ग मृत्य पाताळी पसरली पाहा अधोर्ध अष्टही दिशा तिचे उदक करी वळसा जाणते जाणती जगदीशा सारेखीचते अनंत पात्री उदक भरले कोठे पाझ पाझरोच गेले किती एक ते वेचले संसारासी ये क्या संगे ते कडवट ये क्या संगे ते गुळचट ये क्या संगे ते तिखट तुरट क्षार ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे सखोल भूमी स तुंबळे सखोलपणे विषामधे विषची होते अमृतामधे मिळून जाते सुगंधी सुगंधते दुर्गंधी दुर्गंध गुणी अवगुणी मिळे ज्याचे त्यापरी निवळे त्या उदकाचा महिमा नकळे उदके विण उदक वाहे अपरांपर नकळे नदी की सरोवर जळवास करून नर राहिले किती एक उगमा पैलीकडे गेले तेथे परतोन पाहिले तव ते पाणीच वाटले काही नाही वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार दास म्हणे वारंवार किती सांगो
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास सातवा।